बालमित्रांनो, तुम्हाला जादूची कथा सांगितली, विज्ञान कथा सांगितली, आता एक भूताची गोष्ट सांगू? घाबरणार नाहीत ना तुम्ही? तर आता भूताच्या सहवासात एक रात्र म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगते. पेंडगावचा किल्ला लांबूनच सर्वांना आकर्षित करत असे. उंच डोंगरावर असणारा हा किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घे. पेंडगावला अनेक पर्यटक येत. तेथील ऐतिहासिक राजवाडा, ती सुंदर कारंजाची बाग व प्रसिद्ध शिवमंदिर याने पेंडगाव नेहमी प्रसिद्धीच्या झोतात होते. तरुण उत्साही पर्यटक या सगळ्या गोष्टी बघून झाल्यावर डोंगराकडे कूच करत असत. भक्कम तटबंदी असलेला किल्ला जणू त्यांना खुणावू लागे. तेथील फरसबंद हौद पाण्याने नेहमी भरलेले असत. किल्ल्यात देखील एक सुंदर संगमरवरी राजवाडा होता. त्यात अतिशय स्वच्छता राखली जाई. राजवाड्याभोवती बाग पण सतत फुललेली व हिरवीगार असे. इतक्या उंच डोंगरावर राजवाड्याची व बागेची देखभाल कोण करते असा प्रत्येक पर्यटकाला प्रश्न पडे. नाही म्हणायला एक वृद्ध माळी इकडून तिकडे जाताना दिसे. किल्ल्याची लांबी रुंदी प्रशस्त होती. पूर्ण किल्ल्याला फेरी मारण्यास सहज 2-3 तास लागत. फक्त सूर्य मावळ्याच्या आत प्रत्येकाने किल्ला सोडला पाहिजे अशी अट प्रवेशद्वारावर लावली होती. चुकून किंवा मुद्दामून रात्री किल्ल्यावर राहिलेला माणूस नंतर कुणालाच दिसला नव्हता. त्यामुळे फक्त मोजके व उत्साही धाडसी लोकांचे पायच हा किल्ला पाहण्यासाठी वळत. पण त्यातही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची अट ऐकल्यावर सर्व बहुधा सायंकाळी गावात परत येत. सागर, अभिजित व आदित्य असे एक धाडसी तरुणांचे त्रिकूट होते. नुकतीच मिसरूड फुटू लागलेले ते 3 कॉलेजवीर होते. पेंडगावच्या किल्ल्यांचे सौंदर्य व त्याच्या प्रवेशद्वाराच्या विचित्र अटीमुळे त्यांना कधी एकदा पेंडगावला जातो असे झाले होते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत पेंडगावला जायचेच असा त्यांनी निर्धार केला. पेंडगावजवळच्या एका शहरात आदित्यचे काका पोलीस इन्स्पेक्टर होते. त्यांच्याकडे मुक्काम करून आवश्यक सामानासह किल्ला पाहण्यास जायचा त्यांचा मानस होता. इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला ते 3 होते. त्यामुळे पदवी प्राप्त होताच पोटापाण्याला निघण्यापूर्वी पेंडगावला जाऊन जीवाची चैन करायची प्रत्येकाची इच्छा होती. ठरल्याप्रमाणे परीक्षा होताच त्या 3 आदित्यच्या काकांकडे कूच केली. काकांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले. तिथल्या सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली. बोलता बोलता पेंडगावच्या किल्ल्याचा विषय निघाला. काकांनी त्यांना सावधगिरीचा इशारा दिला व बजावले की सायंकाळच्या आत किल्ला सोडावा. त्या किल्ल्यावर काहीतरी अमानवी आहे व त्यावर ताबा मिळवण्यात पोलीस पण अपयशी ठरले आहे. इतके ऐकल्यावर या धाडसी त्रिकुडाच्या मनात त्या किल्ल्याविषयी जबरदस्त ओढ निर्माण झाली. सकाळी भरपूर नाश्ता बरोबर घेऊन त्यांनी घर सोडले. साधारणतः 10 सुमारास ते किल्ल्यावर पोचले. किल्ल्यावरच्या नैसर्गिक सौंदर्याने ते वेडेपिसे झाले. दिवसभर मनसोक्त किल्ला भटकून झाला. त्या तिघांशिवाय किल्ल्यावर कोणीही नव्हते. त्यामुळे आपण किल्ल्यावर मुक्काम केला तरी कोणाला कसे कळणार असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. ते किल्ल्यावर मुक्काम करण्यालायक जागा शोधू लागले. तेवढ्यात एक वृद्ध माळी त्यांच्या समोर आला व दरडावणीच्या सुरात बोलला, ए पोरट्यांनो, लवकर खाली जा, सूर्य बुडाया लागलाय, इथे थांबायचे नाही. अभिजितने त्या माणसाला विचारले, आज आम्ही इथे राहिलो तर काय होईल? तो म्हातारा विचित्रपणे खदाखदा हसला व म्हणाला, जीव जास्त झालाय का? गुमान वाट सुधारा. आणि हातातील सोटा त्यांच्यावर उघडला. त्याची अरेरावी सहन न झाल्याने आदित्य म्हाताराला ढकलायला गेला. जबरदस्त इलेक्ट्रिक शॉक बसून तो दूर फेकला गेला. त्याच्याकडे तुच्छतेने पाहत म्हाताऱ्याने जवळजवळ त्यांना खाली हाकलूनच दिले. स्वतःही झपाझप गड उतरू लागला. पण थोड्याच वेळात तो कुठे गेला हे तिघांनाही कळलेच नाही. आदित्यने खाली येताच दोघांना सांगितले की त्या म्हाताऱ्याच्या अंगात इलेक्ट्रिक करंट आहे. आता तिघांची डोकी तेज काम करू लागली. रात्रीच्या गडावरील रहस्य उकळायचा विचार उकळण्याचा विडास त्यांनी उचलला. झाल्या प्रकाराबाबत जास्त वाच्यता न करता ते आपल्या गावी परतले. आपल्या दोस्त मंडळींना या प्रकाराबाबत सांगून त्यांनी आपल्यासारखे 15 धाडसी तरुण निवडले. सागर, अभिजित, आदित्यसह परत सगळे दिवसा किल्ल्यावर हिंडून आले. कुठून रात्रीवर चढायच्या त्यांनी जागा पक्क्या केल्या. 4-5 जणांनी वर चढायचे त्यांना धोका वाटला तर त्यांनी मोबाईलवर मिस कॉल द्यायचा असेही ठरले. दरीच्या बाजूने जाळ्या लावून ठेवण्यात आल्या. सर्व जामा निजामा झाल्यावर रात्री सागर, अभिजित, आदित्य व उमेश राजवाडा चढले. त्यांना असे दिसले की विजेच्या प्रकाशात राजवाडा नाहून निघाला आहे. राजवाड्यातून येणारे संगीताचे व नृत्याचे आवाज येत होते. हे चारही मित्र भारावल्यासारखे पुढे पुढे सरकत राजवाड्याच्या दरबारापर्यंत गेले. आज चहूकडे मानव सदृश आकृत्या वावरत होत्या, पण त्यांच्या शरीराची कांती वेगळीच होती. दोन अति लावण्यवती युवती नाचत होत्या. त्यांच्या हालचाली कळसूत्री बाहुल्यांसारख्या वाटत होत्या. फक्त मध्यभागी एक राजाचा पोशाख केल्यासारखा माणूस या पृथ्वी तलावरचा वाटत होता. तो मद्याच्या धुंदीत मान डोलवत होता. तेवढ्यात त्या चौघांवर फ्लॅशगन सारखा प्रकाश पडला. क्षणार्धात नृत्य संगीत थांबले. मध्यभागी असलेला माणूस ओरडला, फेकून द्या. क्षणात अति मजबूत हातांनी त्या चौघांना त्या मानव सदृश आकृत्यांनी उचलले व दरीच्या दिशेने फेकून दिले. आपल्याला धोका आहे हे ओळखून चौघांनी मोबाईलची बटणे दाबली. खाली दरीच्या दिशेने सर्व जाळ्या पसरल्याच होत्या. त्यावर अलगद हे चौघही जाऊन आदळले. त्यांना सुखरूपपणे वरती खेचून किल्ल्याच्या पायथ्याशी सर्व विश्रांतीसाठी निघून गेले. वर राजवाड्यात काय बघितले, काय पाहिले याचा तार्किकदृष्ट्या विचार करता सर्वजण एकाच निष्कर्षाला आले की मध्यभागी बसलेला माणूस खरा असून अवतीभोवती वावरणारे त्याच्या हुकमानुसार चालणारे यांत्रिक मानव आहे. स्वतःच्या सुखासाठी त्या माणसाने त्यांची निर्मिती केली असावी. सरकारी अख्यतारेतील जागा भयावह वातावरण निर्माण करून पद्धतशीरपणे तो वापरत असावा किंवा एखाद्या मोठ्या गुन्हेगारीचा तो अड्डा असावा. त्यांचा शोध व बिमोड या दोन्ही कारवाया दिवसा उजेडीच कराव्या लागतील व या कामी पोलिसांची मदत घ्यावी लागेल. अतिशय हुशार असे हे धाडसी वीर होते. आदित्यच्या काकांना त्यांच्या हुशारीचे फार कौतुक वाटले व त्यांनी गुपचूप आपले 15 हत्यारबंद शिपाई त्यांच्या मदतीला दिले. वरील माणसांना संशय न होऊ देता न येऊ देता त्यांच्या मुक्कामाचे ठिकाण या 30 जणांना शोधायचे होते. पोलिसांनी व 10 मित्रांनी प्रवेशद्वाराजवळील जंगलात आश्रय घ्यायचा. 5 जणांनी सर्व किल्ला बारीक नजरे खालून घालायचा. एखादी गुप्तकळ व राजवाड्याच्या तळघराकडे नक्की जात असणार. दिवसा उजेडी पर्यटकांचा वावर किल्ल्यावर असताना तो विकृत माणूस आपल्या अमानवी फौजेबरोबर राजवाड्यातच लपून बसत असणार. तो माळी म्हणजे पण एक यंत्रमानवच असेल असा सर्व बाजूने विचार करून त्यांनी शोध मोहीम आरंभली. अभिजित, सागर इत्यादींना एव्हाना सर्व किल्ल्याच्या पायवाटा पाठ झाल्या होत्या. राजवाड्याची फरशी नीट तपासून बघता एका ठिकाणची फरशी नवीनच बसवल्यासारखी वाटत होती. त्या फरशीचा संशय येताच चौघांनी सावधगिरीने ती फरशी वर उचलली. खाली एक जिना दिसत होता. मोबाईलवर लगेच तसा संदेश पाठवून किल्ल्याबाहेरील कुमक त्यांनी पांगवून घेतली. तळघराकडे जाणाऱ्या जिन्यावर उतरणाऱ्या 10 जणांकडे वेगवेगळी हत्यारे होती. 20 जणांनी वर राजवाड्यातच दबा धरला होता. खाली तळघरात उतरलेल्या मंडळींना दिसले की काचेच्या केबिन सगळीकडे होत्या व त्यात काही यंत्रमानवांचे सांगाडे उभे होते. सगळीकडे भयान शांतता होती. त्या दिवशीचा तो माणूस एका आलिशान दिवाणावर झोपला होता. त्याच्या उशाशी अत्याधुनिक बंदूक होती. आपल्या साम्राज्यात कोणी येऊ शकेल असे स्वप्नातही न वाटल्याने तो बिनघोर झोपला होता. चारी बाजूने त्याला घेरून टाकत अभिजित व आदित्यने त्यांनी त्याच्या बंदुकाचा ताबा घेतला. त्याच बंदुकीने ढोसत त्याला जागे केले. समोर हत्यारबंद तरुण पाहून तो गर्भगळीतच झाला. पोलिसांनी त्याला रितसर ताब्यात घेतले. अतिशय हुशार अशा तसा असा तो संगणक अभियंता गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. विविध प्रकारचे यंत्रमानव बनवण्याचा त्याचा कारखाना होता व याच यंत्रमानवांना हाताशी धरून त्याने या किल्ल्यावर दहशत निर्माण केली होती. अफू, गांजा, हेरॉईन इत्यादी नशा येणारे अंमली पदार्थांचे स्मगलिंग त्याने या राजवाड्याच्या तळघरात चाले. पर्यटकाच्या रुपयात अनेक विदेशी स्मगलर्सची उठबस त्या राजवाड्यात होत होती. आजूबाजूला सर्व यंत्रमानव वावरत असल्याने त्याच्या या राज्यकारभाराची माहिती अत्यंत गुप्त राहिली. त्या व्यापारातून त्याला मोठा पैसा मिळत होता. एखाद्या राजासारखी ऐश करावी ही लालसा त्याच्या मनात होती. म्हणून रोज रात्री तो नृत्य दरबार भरवत असे. त्या अप्सरा पण यांत्रिक बाहुल्या होत्या. त्या गुन्हेगाराला व त्याच्या यांत्रिक साथीदारांना पोलिसाने ताब्यात घेतले. लाखो रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा राजवाड्याच्या तळघरात सापडला. राजवाड्याचे सौंदर्य अबाधित राहावे याची जबाबदारी पेणगावच्या पर्यटक संस्थांनी घेतली. सर्व धाडसी वीरांचे सरकारने योग्य इनाम देऊन कौतुक केले. मुख्य म्हणजे अजूनही रात्री राजवाड्यावर विजेची रोषणाई असते. राजवाडा सौंदर्याने न्हाऊन निघत असतो. पण आता कोणी घाबरत नाही काही. उलट रात्री राजवाड्याचे व किल्ल्याचे सौंदर्य बघायला पर्यटक गर्दी करतात. बाय बाय.